नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदतीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरीची घोषणा. मुंबईत आयोजित वेव्स परिषद मनोरंजन क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी दावोस ठरेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मराठवाडा विभागीय पुरस्कार जाहीर. अक्षय तृतीयेनिमित्त होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना. आणि मराठवाड्यात धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगरचं तापमान 42.5 अंश सेल्सिअस. नांदेड जिल्ह्यासाठी पुढील 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातल्या 6 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे. याचसोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे, अशा प्रकारचा निर्णय देखील घेतलेला आहे.
केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीक विमा योजना राबवण्याचा तसंच कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राज्यात राबवण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला. पीएम यशस्वी या एकछत्री योजनेअंतर्गत ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व तसंच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत केंद्र शासनानं 2021 ते 2026 या वर्षाकरता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. राज्यात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबतच्या धोरणाला मान्यता. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करणं, तसंच अॅप आधारित वाहनांसाठी समुच्चयक धोरणालाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियमातल्या तरतुदीत सुधारणा करत भिक्षागृहातल्या व्यक्तींना दररोज 5 ऐवजी 40 रुपये देण्याचा निर्णय काल घेण्यात आला. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 मंत्रिमंडळानं काल मंजूर केलं. याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली.
पॅसेंजर ईव्ही ज्या आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे. काही प्रकारच्या ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोल मुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे. ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ईव्ही कन्झम्पशन या दोन्ही वाढलं पाहिजे आणि त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची पॉलिसी राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे.
हरित ऊर्जा निर्मितीसह उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनानं लक्ष केंद्रीत केलं असून ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेनं राज्य अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. काल मंत्रालयात जलसंपदा विभागासोबत महाजेनको, महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रायव्हेट लिमिटेड या 3 कंपन्यांचे सामंजस्य करार झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सामंजस्य करारांमुळे राज्यात एकूण 9 उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये 57,260 कोटी रुपये इतकी गुंतवणूक होणार आहे. 8,905 मेगावॅट क्षमतेच्या या उदंचन प्रकल्पांमधून 9,200 रोजगार निर्माण होणार आहेत. थॅलेसेमिया आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे हे अभियान येत्या 8 मे पासून सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातल्या सर्व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 66व्या वर्धापन दिनाचा छत्रपती संभाजीनगरचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस आयुक्तालयातल्या देवगिरी मैदानात उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे. या सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुंबईत उद्यापासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्ह संमेलनाला प्रारंभ होत आहे. वांद्रे कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. 4 मे पर्यंत चालणाऱ्या या परिषदेतल्या विविध आयोजनांबाबतचा हा संक्षिप्त वृत्तांत.
वेव्स परिषदेमध्ये जगभरातले 100 पेक्षा जास्त देश सहभागी होत असून परिषदेच्या पहिल्या दिवशी भारत आणि महाराष्ट्र पवेलियन तसंच वेव्स प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. क्रिएटोस्पेअरचं उद्घाटन तसंच वेव्स बाजार आणि वेव्स एक्सेलेटरलाही पहिल्या दिवशी प्रारंभ होईल. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवाद तसंच क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसची अंतिम फेरी होईल तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांसोबतच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून देशातल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यास मदत होणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
दरम्यान जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी वेव्स परिषद दावोस ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या परिषदेच्या तयारीची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. वेव्स परिषद मुंबईत आयोजित होणं हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयांना वर्ष 2024-25 पारितोषिकं जाहीर झाली आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल ही पारितोषिकं जाहीर केली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आधुनिक संकल्पना श्रेणीत, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला ऑनलाईन पोर्टलमार्फत कर्मचारी बदल्या, तर कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आधुनिक संकल्पना तसंच व्यवस्थापन या श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारतीय संघानं काल दक्षिण आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 6 बाद 276 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ 50 षटकात 261 धावांवर सर्वबाद झाला. 5 बळी टिपणारी स्नेह राणा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. 3.5 मुहूर्तांपैकी 1 अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते तसंच या काळात सोने चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. दरम्यान अक्षय्य तृतीयेनिमित्त होणारे बालविवाह रोखण्यासाठी अनेक जिल्हा प्रशासनांनी उपाययोजना केल्या आहेत. बालविवाहाच्या संदर्भात कुठलीही माहिती किंवा संशयास्पद घटना आढळल्यास 1098 या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. देशासह राज्यभरात परशुराम जयंती काल साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं ब्राह्मण समाज समन्वय समितीतर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरातल्या क्रांती चौकापासून औरंगपुरातल्या परशुराम स्तंभापर्यंत फेरी काढण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं काल शोभायात्राही काढण्यात आली तसंच एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा शहराचं ग्रामदैवत भामेश्वर मंदिर इथं भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. धाराशिव इथल्या अनंतदास महाराज मंदिर इथं ब्राह्मण महासंघाच्या वतीनं भगवान परशुराम यांच्या प्रतिमेवर पुष्पगुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात लोहारा इथं भानुदासराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालयातला पदवीदान समारंभ, काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य देविदास पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विविध कौशल्ययुक्त शिक्षणाचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यात सामाजिक सौहार्द आणि महाराष्ट्र धर्म वाढीस लागावा या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सद्भावना यात्रांचं आयोजन केलं आहे. त्यानुसार उद्या बीड जिल्ह्यात परळीमध्ये प्रदेश काँग्रेसच्या वतीनं सद्भावना संकल्प करण्यात येणार आहे. लातूर इथं उभारण्यात येत असलेल्या सारथी संस्थेचं विभागीय कार्यालय, मुलामुलींची वसतीगृह आणि इतर उपक्रमाच्या इमारत बांधकामाची आमदार अमित देशमुख यांनी काल पाहणी केली. वसतीगृहाच्या नियोजित 12 पैकी 7 मजल्याचं काम सध्या सुरू आहे. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 42 अंश तर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर इथं 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर 1 आणि 2 मे रोजी विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदतीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मुंबईत आयोजित वेव्स परिषद मनोरंजन क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी दावोस ठरेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मराठवाडा विभागीय पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.